आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कुठलीही कारवाई न करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. डिजिटल अटकेच्या प्रकरणात सहभागी असलेल्या सुमारे 9,000 मोबाईल क्रमांकावर गेल्या 4 महिन्यात व्हॉट्सअपची कारवाई. राज्यात विविध ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान. आणि थॉमस उबर बॅडमिंटन स्पर्धेतलं भारतीय महिला संघाचं आव्हान संपुष्टात. मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कुठलीही कारवाई न करण्याचा किंवा त्यांचा परवाना रद्द न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या चालकांना मराठी शिकवण्यासाठी 1 मे ते 15 ऑगस्ट दरम्यान मोहीम राबवली जाईल अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. परिवहन विभागातल्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मराठी प्रशिक्षणासाठी परिवहन विभाग एक समिती स्थापन करेल. ही समिती ज्यांना मराठीत संवाद साधता येत नाही त्यांची नोंद ठेवेल, तसंच ज्यांना मराठी शिकण्याची इच्छा आहे त्यांना RTO कार्यालयात जागा उपलब्ध करून दिली जाईल, पुस्तकं उपलब्ध करून दिली जातील असं परिवहन मंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
मराठी भाषा शिकण्याची जर कोणाची तयारी असेल तर तुम्ही शिकायला सुद्धा त्यांना RTO कार्यालयामध्ये जागा उपलब्ध करून द्या, त्यांना शिकवा, काही पुस्तिका त्यांना हवी असेल तर ती पुस्तिका द्या. आणि प्रत्येक RTO ने एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून ही 1 तारखेपासूनची जी मोहीम आहे ती मोहीम आमची पुढे चालू राहणार.
या कालावधीत बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या, प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल, त्यांचा परवानाही रद्द केला जाऊ शकतो असं सरनाईक यांनी स्पष्ट केलं. डिजिटल अटकेच्या प्रकारात सहभागी असलेल्या 9,400 मोबाईल क्रमांकांवर जानेवारीपासून व्हॉट्सअपनं बंदी घातल्याची माहिती केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. रिझर्व्ह बँक, तंत्रज्ञान कंपन्या आणि CBI यांच्या सहकार्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं स्वतःहून खटला दाखल करून घेतला होता. न्यायालयानं रिझर्व्ह बँक, दूरसंचार विभाग आणि संबंधित संस्थांना डिजिटल अटकेच्या प्रकरणांमध्ये नुकसान भरपाई देण्यासाठी एक आराखडा तयार करण्याकरता संयुक्तपणे बैठक घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार व्हॉट्सअपनं ही कारवाई केली आहे. अंमली पदार्थांचा तस्कर मोहम्मद सलीम डोला याला आज पहाटे तुर्कस्तानातून भारतात परत आणलं असून अंमली पदार्थ नियंत्रण संस्थेचं हे मोठं यश असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सलीम डोला हा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा हस्तक असून गुप्तचर यंत्रणांनी आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्यानं त्याच्या प्रत्यार्पणाची कारवाई अंमलात आणली. रत्नागिरीच्या 4 तालुक्यातल्या 13 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी, भंडारा जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या 53 जागांसाठी तर 13 ठिकाणी सरपंच पदासाठी आज मतदान होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात निवडणूक कार्यक्रम लागू असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी सुट्टी जाहीर केली आहे. भंडारा जिल्ह्यात 13 ठिकाणी सरपंच पदासाठी थेट जनतेमधून निवड होणार असल्यानं संबंधित गावांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कोल्हापुरातले प्रकाशक प्रशांत आंबी यांना बुलढाणा पोलिसांनी स्थानबद्ध केलं आहे. आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ तसंच धमकी दिल्याच्या निषेधार्थ बुलढाणा इथं ते आंदोलन करत होते. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसंच इतर पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते सकाळीच बुलढाण्यामध्ये जिजामाता मैदानावर एकत्र जमले. दुसरीकडे संजय गायकवाड यांचे समर्थकही मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमल्यामुळे दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू होऊन तणावाचं वातावरण निर्माण झालं, त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रिलायन्स अनिल अंबानी ग्रुप कंपन्यांविरोधात सुरू असलेल्या चौकशीचा भाग म्हणून ED अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज केलेल्या आणखी एका कारवाईत 3,034 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्ती आणली आहे. जप्त केलेली मालमत्ता रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपन्यांच्या मालकीची असल्याचं संबंधित सूत्रांनी सांगितलं. रिलायन्स अनिल अंबानी ग्रुप विरोधात केलेल्या कारवाईत आतापर्यंत जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत 19,344 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. बँक फसवणूक आणि निधीचा अपहार केल्याच्या आरोपांखाली ही चौकशी सुरू आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्त निवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवडी संबंधीचा तपशील newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे 30 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा.
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकी कारवायांविरोधात एकजुटीनं आघाडी उभारण्याची गरज असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज किर्गिस्तानमध्ये बिश्केक इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते. एखाद्या देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला करणाऱ्या सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करता कामा नाही, तसंच दहशतवादाला सुरक्षित आश्रयस्थान उपलब्ध करणाऱ्यांविरोधात शांघाय सहकार्य संघटनेनं कठोर कारवाई करायला हवी असं ते म्हणाले. जागतिक अस्थिरतेच्या काळात जगातले अनेक देश आत्मकेंद्रित होत असून अशावेळी शांघाय सहकार्य संघटनेची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले.
एससीओ दुनिया की एक बड़ी आबादी को रिप्रेजेंट करता है, इसलिए हमारी जिम्मेदारी बनती है कि हम अपने क्षेत्र में ही नहीं बल्कि पूरी दुनिया में शांति और स्थिरता इंश्योर करें. हमें डायलॉग और डिप्लोमेसी का रास्ता अपनाते रहना चाहिए, न कि जोर जबरदस्ती का. हमें इसे हिंसा और युद्ध का युग नहीं बनने देना है, बल्कि शांति और समृद्धि का युग बनाना है.
सुरक्षाविषयक आव्हानांची सामायिक जाणीव निर्माण होण्यासाठी तसंच संरक्षण क्षेत्रातल्या भविष्यातल्या सहकार्याच्या शक्यता पडताळून पाहण्यासाठी आजची बैठक उपयोगी ठरेल असंही राजनाथ सिंह म्हणाले. महाराष्ट्र पोलीस दलानं बदलत्या काळातील सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांसारख्या आव्हानांना सामोरं जात अधिक सज्जतेनं काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. कलिना इथल्या सशस्त्र पोलीस मुख्यालयाच्या क्रीडांगणावर 36वा महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2026 समारोप आणि बक्षीस वितरण कार्यक्रमात ते काल बोलत होते. या स्पर्धेत यजमान मुंबई संघानं पुरुष आणि महिला गटात उत्कृष्ट संघाचा किताब पटकावला. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी इथल्या 12व्या शतकातल्या हेमाडपंथी शैलीतल्या भगवान विष्णू मंदिराचा विकास आराखडा प्रशासनाकडे सादर झाला आहे. हा आराखडा राज्य शिखर समितीकडे आल्यानंतर त्यात प्रस्तावित कामांना सरकार मंजुरी देईल आणि निधी देईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अमरावती शहरातला आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेला भूखंड अन्य नागरिकांना विक्री झाल्याच्या आरोपाची चौकशी करा आणि विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून 15 दिवसात अहवाल सादर करावा असे निर्देश विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनिल परब यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. त्या अनुषंगानं विधानभवनात काल बैठक आयोजित केली गेली. बैठकीत सदस्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कोल्हापूर शहराचा कायापालट करण्यासाठी आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आवीटकर यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेची विशेष आढावा बैठक काल जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत शहराच्या पायाभूत सुविधांपासून ते कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत तब्बल 28 विषयांवर सविस्तर चर्चा झाली. थॉमस अँड उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंचा चीनकडून 5-0 पराभव झाला आहे. या पराभवामुळे भारताचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. महिला एकेरीत पी व्ही सिंधू हिला वाँग जी हिच्याकडून 16-21, 21-19, 19-21 असा पराभव पत्करावा लागला. प्रिया कोंजेक बाम आणि श्रुती मिश्रा या जोडीचा लियू शेंगशू आणि टॅन निंग या जोडीनं 11-21, 8-21 अशा गुणांनी पराभव केला. ट्रिसा जॉली आणि कवी प्रिया सेल्वम या जोडीचा लुओ जुमिन आणि झांग छू शियान या जोडीनं 10-21, 21-12, 19-21 असा पराभव केला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कुठलीही कारवाई न करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. डिजिटल अटकेच्या प्रकरणात सहभागी असलेल्या सुमारे 9,000 मोबाईल क्रमांकांवर गेल्या 4 महिन्यात व्हॉट्सअपची कारवाई. राज्यात विविध ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान आणि थॉमस उबर बॅडमिंटन स्पर्धेतलं भारतीय महिला संघाचं आव्हान संपुष्टात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.